सप्तमसर्ग मारीचाचा वध आणि सीतेचे अपहरण। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, नंतर इकडे रावणाचे ते सर्व कृत्य जाणून श्रीरामसुद्धा एकांतात सीतेला म्हणाले, हे जानकी, मी सांगतो ते ऐक। हे कल्याणी, भिक्षूचे रूप धारण करून रावण तुझ्याजवळ येईल। तत्पूर्वी तुझ्याच आकाराची छाया कुटीमध्ये सोडून देऊन तू अग्नीमध्ये प्रवेश कर आणि माझ्या आज्ञेनुसार एक वर्षभर अदृश्य रूपाने तेथे अग्नीत राहा। पुढे रावणाचा वध झाल्यावर तू पूर्वीप्रमाणे मला प्राप्त करून घेशील। मी रामांच्या आज्ञेनुसार श्रीरामांच्या आज्ञेनुसार सीतेने सुद्धा त्याप्रमाणे केले। बाहेर कुटीमध्ये माया सीतेला ठेवून सीता स्वतः अग्नीमध्ये अंतर्धान पावले। मग त्यावेळी माया सीतेने मायेमुळे उत्पन्न झालेला मृग पाहिला तेव्हा हसत हसत श्री रामाजवळ येऊन ती विनयपूर्वक म्हणाली, अहो श्रीरामा, रत्नाने विभूषित विचित्र सुवर्णवर्णी निरनिळ्या रंगाचे ठिपके असणारा आणि निर्भयपणे हिंडणारा हा मृग बघा, तो पकडून मला आणून द्या। हा सुंदर हरिण माझा क्रीडा मृग बनू दे। ठीक आहे, असे म्हणून धनुष्य घेऊन जाताना श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, अरे लक्ष्मणा, मला प्राणाप्रमाणे प्रिय असणाऱ्या सीतेचे तू अतिशय प्रयत्नपूर्वक रक्षण कर। या अरण्यात भयंकर दिसणारे पुष्कळ मायावी राक्षस आहेत, म्हणून सती साध्वी या अशा सीतेचे तू येथे सावधपणाने रक्षण कर। तेव्हा लक्ष्मण असे म्हणाला, देवा, मृगाचे रूप धारण करणारा हा मारीच येथे आला आहे या शंकाने, नाहीतर असला मृग कुठं असेल बरे? श्रीराम म्हणाले, जर हा मारीच असेल तर मी त्याला ठार करीन या संशयाने, तो जर खराखुरा मृग असेल तर सीतेची करमणूक करण्यासाठी मी त्याला पकडून घेऊन जाईन। तेव्हा मी आता जातो आणि मृगाला पकडून सत्वर घेऊन येतो। दरम्यान सीतेचे प्रयत्नपूर्वक रक्षण करण्यासाठी तू सावध राहा। या जगाच्या रूपाने असणारी आणि लोकांना मोहित करणारी माया ज्यांच्या आश्रयाने राहते असे श्रीराम लक्ष्मणाला असे सांगून माया मृगाच्या मागे पळत गेले। ते श्रीराम निर्विकार चिदात्मा आणि सर्व व्यापक असून सुद्धा त्या माया मृगाच्या मागे गेले। भगवान हरी हे भक्तवत्सल आहेत हे वचन संपूर्णपणे सत्य आहे। श्रीराम सर्व काही जाणत होते म्हणून मारीचेच्या भक्तीचे फल देण्यासाठी ते स्वतः त्याच्या मागे गेले आणि सीतेचे आवडीचे काम करण्यासाठी ते माया मृगाच्या मागे गेले। नाहीतर पूर्ण काम आणि स्वतःच स्वतःला जाणणाऱ्या अशा परमात्म्या श्रीरामांना मृगाशी अथवा स्त्रीशी काय प्रयोजन होते? तो मृग कधी जवळ दिसत असे तर कधी क्षणात तो पळून जाई आणि लपून बसे आणि नंतर पुन्हा तो दूरवर दिसून येत असे। अशा प्रकारे त्या मृगाने श्रीरामांना खूप दूरवर नेले तेव्हा हा नक्कीच राक्षस आहे असे जाणून श्रीरामाने सुद्धा बाण घेऊन मृगरूपी राक्षसाला घायळ केले। बाण लागताच तो मारीच पूर्वीचे रूप धारण करून रक्ताने तोंड मासलेल्या स्थितीत जमिनीवर पडला। हाय, मी मेलो, महाबाहू लक्ष्मणा, माझे त्वरित रक्षण कर, असे श्रीरामांच्या आवाजाप्रमाणे उशब्द उच्चारून तो जमिनीवर पडला। मरण समय ज्या हरीच्या नामाचे स्मरण केल्याने अज्ञानी माणूससुद्धा हरीचे साम्य प्राप्त करून घेतो, त्या हरीकडूनच समोर साक्षात हरीना पाहत पाहत मारल्या गेलेल्या असुराबद्दल काय सांगावे? सर्व लोक पाहत असतानाच त्या मारीच्याच्या देहातून बाहेर पडलेले तेज श्रीरामांच्यामध्येच प्रविष्ट झाले ते पाहून देवांना फारच विस्मय वाटला। ते म्हणू लागले, अहो, मुनींची हिंसा करणाऱ्या या पातकी मारीच्याने किती पापकर्म केले आणि त्याला काय चांगले फळ प्राप्त झाले? किंबहुना हा राघवांचा महिमा आहे या संशय नाही। श्रीरामांच्या बाणाने पूर्वी विद्ध झालेल्या मारीच्याने भीतीमुळे घर धन इत्यादी सर्व काही टाकले होते आणि तो श्रीरामांचे सतत स्मरण करू लागला होता। हृदयामध्ये सदा श्रीरामांचे ध्यान केल्यानंतर त्याची सर्व पापे नष्ट झाली होती। शेवटी श्रीरामाकडून मारला गेल्यावर रामांना पाहत पाहतच त्याने रामांना प्राप्त करून घेतले। याचा अर्थ असा की ब्राह्मण असो की राक्षस किंवा पापी असो की धार्मिक, जो कोणी श्रीरामांचे स्मरण करत देहाचा त्याग करतो तो परमपदाप्रद प्राप्त जातो। अशा प्रकारे आपापसात बोलत ते देव नंतर स्वर्गात गेले। इकडे श्रीरामाने विचार केला की मरताना या नीच असुराने हा लक्ष्मण असा माझ्यासारखा आवाज काढून का बरे प्राण सोडला? माझ्या बोलण्यासारखे शब्द ऐकल्यावर सीतेची काय दशा झाली असेल? अशा प्रकारच्या काळजीने भरलेल्या मनाने श्रीराम खूप दुरून परत निघाले. इकडे असे झाले होते की त्या दुष्टात्म्या मारीचाचे ते शब्द ऐकून भ्यालेली आणि अतिशय दुःखाने व्याकुळ झालेली सीता लक्ष्मणाला म्हणाली, हे लक्ष्मणा, तू वेगाने जा, तुझा भाऊ कोणत्या तरी असुराकडून त्रस्त झाला आहे. हा लक्ष्मणा, हे तुझ्या भावाचे शब्द तू ऐकले नाहीस काय? तेव्हा लक्ष्मण तिला म्हणाला, हे देवी, ते वाक्य श्रीरामांचे असणार नाही. हे देवी, जो कोणी राक्षस मरत होता त्याने ते शब्द उच्चारले असणार. जे श्रीराम रागावल्यावर एका क्षणात त्रैलोक्यसुद्धा नष्ट करून टाकतील ते देवपूज्य राम असले तरी दीन वचन कसे बरे उच्चारतील? तेव्हा डोळ्यात पाणी आणून लक्ष्मणाकडे पाहत रागावलेली सीता म्हणाली, अरे वाईट बुद्धी असणारे लक्ष्मणा, भावावर संकट यावे अशी तुझी इच्छा दिसते. मला वाटते श्रीरामांचा नाश करू इच्छिणाऱ्या भरतानेच तुला आमच्याबरोबर पाठवले. श्रीराम नाहीसे झाल्यावर मला पळवून नेण्यासाठी तू आलेला दिसतोयस, परंतु आज मी तुला प्राप्त होणार नाही. बघ, आत्ताच मी प्राणांचा त्याग करते. आपल्या पत्नीचे हरण करण्यास तू तयार आहेस हे श्रीरामांना माहीत नव्हते. रामाखेरीज अन्य कुणालाही, तुला किंवा भरताला सुद्धा मी स्पर्श करणार नाही. असे बोलून आणि स्वतःच्या हाताने आपली छाती बडवीत सीता रडू लागली. ते ऐकून अतिशय दुःखी झालेल्या लक्ष्मणाने आपले कान झाकून घेतले आणि तो म्हणाला, अगं चंडिके, तू मला अशा प्रकारे बोलतेस, तुझा धिक्कार असो, अशा बोलण्याने तू नाश पावशील. असे बोलून आणि वनदेवींच्याकडे जनककन्येला सोपून दुःखाने अतिशय खिन्न झालेला लक्ष्मण हळूहळू रामाकडे जाण्यास निघाला. इकडे बरोबर त्याचवेळी संधी पाहून भिक्षूचा वेश धारण केलेला रावण दंड आणि कमुंडलू घेऊन सीतेजवळ गेला. त्याला पाहून सीतेने चट दिशी नमस्कार केला. भक्तीने त्याचे पूजन केले आणि त्याला कंद मुळे फळे इत्यादी जेवून तिने त्याचे स्वागत करीन म्हटले, हे मुने, ही फळे इत्यादी खा आणि सुखाने विश्रांती घ्या. थोड्याच वेळात माझे पती येतील, ते तुमचा विशेष करून सत्कार करतील. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही थोडा वेळ थांबा. भिक्षू म्हणाला, हे कमलनयने, तू कोण आहेस? हे निष्पाप स्त्री आहे, तुझा पती कोण आहे? राक्षसाने सेवन केलेल्या या अरण्यामध्ये इथे तू कशासाठी निवास केला आहेस? हे भद्रे, सर्व सांग, मग मी तुझी माझी सर्व हकीकत तुला सांगेन. सीता म्हणाली, हे भिक्षू, श्रीमान व महान असे महाराज दशरथ अयोध्येचे अधिपती होते. सर्व शुभलक्षणाने युक्त असे श्रीराम हे त्यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. त्या श्रीरामांची धर्मपत्नी मी सीता आहे. मी जनकाची कन्या आहे. भ्रातृवत्सल लक्ष्मण हा रामांचा धाकटा भाऊ आहे. पित्याच्या आज्ञेप्रमाणे श्रीराम 14 वर्षे दंडकारण्यात आम्हा दोघांबरोबर राहावेच आले. आता तुम्ही कोण आहात हे मी जाणून घेऊ इच्छिते, ते तुम्ही मला सांगा. भिक्षू म्हणाला, मी पुलत्स्यनंदन विश्रवाचा पुत्र व राक्षसांचा राजा रावण आहे. तुला प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने मी बेचैन झालो आहे आणि तुला माझ्या नगरीला नेण्यास येथे आलो आहे. मुनिवेशातील रामाचा तुला काय उपयोग? तू माझा आश्रय घे, वनात राहण्यामुळे होणारे दुःख सोडून दे आणि माझ्याबरोबर नाना प्रकारचे भोग घे. त्याचे ते वचन ऐकून भ्यालेली सीता त्याला म्हणाली, असे जर तू बोलशील तर श्री राघवाकडून तुझा नाश होईल. क्षणभर थांब, धाकट्या भावासह माझे पती श्रीरामसुद्धा आता येतीलच. ज्याप्रमाणे ससा सिंहिणीवर बळाचा प्रयोग करू शकत नाही त्याप्रमाणे माझ्यावर बळजबरी करण्यास कोण समर्थ आहे? श्रीरामांच्या बाणाने छिन्न भिन्न होऊन तू धरणीवर पडशील. असे सीतेचे वचन ऐकल्यावर क्रुद्ध होऊन रावणाने आपले स्वतःचे खरे रूप तिला दाखवले. ते रूप प्रचंड पर्वताप्रमाणे होते. त्या रूपाला 10 तोंडे आणि 20 बाहू होते. काळ्या मेघाप्रमाणे तो काळाकुट्ट होता. ते भयंकर रूप पाहून वनदेवी आणि वनातील प्राणी भयभीत झाले. नंतर सीतेच्या पायाखालची जमीन आपल्या नखाने उकरून त्याने ती जमीन बाहूंनी उचलली व जमिनीसकट तिला उचलून रथात टाकली आणि तो आकाश मार्गाने त्वरित निघून गेला. तेव्हा भयाने मन उद्विग्न झालेले दीनवाणी सीता जमिनीकडे पाहत हाय रामा, हाय लक्ष्मणा असे उडून रडू लागले. सीतेचे ते दीन रडणे पाहून ऐकून तीक्ष्ण चोच असणारा पक्षीश्रेष्ठ जटायू त्वरित पर्वताच्या शिखरावरून उडाला आणि तो रावणाला म्हणाला, थांब थांब, मंत्राने पवित्र झालेल्या पुरोडाश यज्ञातून पळवणाऱ्या कुत्र्याप्रमाणे निर्जन वनातील आश्रमातून लोकनाथ श्रीरामांची पत्नी चोरून माझ्या देखत पळवून नेणारा तू कोण आहेस? असे बोलून जटायूने आपल्या तीक्ष्ण चोचीने त्या रावणाच्या रथाचे चूर्ण केले. आपल्या पंजांनी त्याने रथाचे घोडे छिन्न भिन्न केले आणि रावणाच्या धनुष्याचे तुकडे करून टाकले. तेव्हा सीतेला सोडून देऊन रावणाने आपली तलवार हातात घेतली आणि त्वेषाने त्याने बुद्धिमान अशा त्या पक्षीराज जटायूचे दोन्ही पंख तोडून टाकले. तेव्हा अर्धमिला पक्षीराज जटायू जमिनीवर पडला. पुन्हा दुसरा रथ वापरून व सीतेला घेऊन रावण त्वरित निघाला. ज्यावेळी अन्य कोणीही रक्षण करता सीतेला दिसला नाही तेव्हा रामा रामा असा आक्रोश करणारी सीता विलाप करू लागली. हाय रामा, हाय जगन्नाथा, दुःखी झालेले मी तुम्हाला दिसत नाही काय? हे राघवा, राक्षस तुमच्या बायकोला नेत आहे, मला सोडवा. हाय महाभाग लक्ष्मणा, मी अपराध केला, माझे तू रक्षण कर. अहो भाऊजी, माझ्या वाघबाणाने मी तुम्हाला विद्ध केले, तरी तुम्ही मला क्षमा करा. अशा प्रकारे सीता आक्रोश करीत असताना श्रीरामांचे आगमन होईल या शंकेने रावण सीतेला घेऊन वायुवेगाने सत्वर जाऊ लागला. अशा प्रकारे आकाशमार्गाने नेल्या जाणाऱ्या सीतेने खाली तोंड करून पाहिले तेव्हा कमलनयन सीतेला एका पर्वताच्या शिखरावर बसलेले पाच वानर दिसले. तिने आपल्या अंगावरील अलंकार इत्यादी उतरवून ते आपल्या उत्तरीय वस्त्राच्या अर्ध्या तुकड्यात बांधले आणि हे अलंकार माझी वार्ता श्रीरामांना सांगू देत असा विचार करून तिने ते त्या पर्वतावर फेकून दिले. नंतर इकडे समुद्र ओलांडून आणि लंकेत जाऊन रावणाने आपल्या अंतपुराजवळ एकांत प्रदेशातील अशोकवनात तिला ठेवले आणि तिला राक्षसींच्या वेढ्यात ठेवून तो रावण मातृबुद्धीने तिचे रक्षण करू लागला. त्यावेळी कृश व अतिशय धीन अशा सीतेने साजशृंगार सोडून दिला आणि दुःखाने तोंड कोरडे पडलेली आणि अतिशय विवळ झालेली ती सीता हा रामा हा रामा असा विलाप करीत राक्षसींच्या वेढ्यात राहू लागली. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे अरण्यकांडे सप्तम सर्ग समाप्त.